पशूनां पतिं पापनाशं परेशं गजेन्द्रस्य कृत्तिं वसानं वरेण्यं जडाजूडमध्ये स्फुरगाङ्गवारिं महादेवमेकं स्मरामि स्मरामि महादेवमेकं स्मरामि स्मरामि महेशं सुरेशं सुरारातिनाशं विभुं विश्वनाथं विभूत्यंगभूषं विरूपाक्षमिन्द्वर्क वग्नित्रिनेत्रं सदानन्दमीडे प्रभुं पञ्चवक्त्रं सदानन्दमीडे प्रभुं पञ्चवक्त्रं गिरीशं गणेशं गले नीलवर्णं गवेन्द्राधिरूढं गुणातीतरूपं भवं भास्वरं भस्मनाभूषिताङ्गं भवानीकळत्रं भजे पञ्चवक्त्रं भवानीकळत्रं भजे पञ्चवक्त्रं शिवाकांद शंभो शशांगार्धमौले महेशान शूलिज्जडाजूडधारिन् त्वमेको जगद्व्यापको विश्वरूप प्रसीद प्रसीद प्रभो पूर्णरूप प्रसीद प्रसीद प्रभो पूर्णरूप परात्मानमेकं जगद्बीजमाद्यं निरीहं निराकारमोङ्गारवेद्यं यतो जायते पाल्यते येन विश्वं तमीशं भजे लीयते यत्र विश्वं तमीशं भजे लीयते यत्र विश्वम् न भूमिर्न चापो न वग्निर्न वायुर्न चाकाशमस्ते न तद्रा न निद्र न चोष्णं न शीतं न देशो न वेषो न यस्यास्ति मूर्ति त्रिमूर्तिं तमीडे न यस्यास्ति मूर्ति त्रिमूर्तिं तमीडे अजं शाश्वतं कारणं कारणानं शिवं केवलं भासकं भासगानं तुरीयं तम पारमात्यन्तहीनं प्रपद्ये परं पावनं द्वैतहीनं प्रपद्ये परं पावनं द्वैतहीनम् नमस्ते नमस्ते विभो विश्वमूर्ते नमस्ते नमस्ते चिदानन्दमूर्ते नमस्ते नमस्ते तपोयोगगम्य नमस्ते नमस्ते श्रुतिज्ञानगम्य नमस्ते नमस्ते श्रुतिज्ञानगम्य प्रभो शूलपाणे विभो विश्वनाथ महादेव शंभो महेश त्रिनेत्र शिवाकांत शांत स्मरारे पुरारे त्वदन्यो वरेण्यो नमान्यो नगण्य त्वदन्यो वरेण्यो नमान्यो नगण्य शंभो महेश करुणामय शूलपाणे गौरीपदे पशुपदे पशुपाशनाशिन् काशीपदे करुणया जगदे तदेकस्त्वं ಹಂಸಿ ಪಾಸಿ ವಿದಧಾಸಿ ಮಹೇಶ್ವರೋಸಿ ಮಹೇಶ್ವರೋಸಿ. ತ್ವತ್ತೋ ಜಗದ್ಭವದಿ ದೇವ ಭವ ಸ್ಮರಾರೆ ತ್ವಯೇವ ತಿಷ್ಠದಿ ಜಗನ್ಮೃಡ ವಿಶ್ವನಾಧ ತ್ವಯೇವ ಗಚ್ಛದಿ ಲಯಂ ಜಗದೇದದೀಶ ಲಿಂಗಾತ್ಮಕೆ ಹರ ಚರಾಚರ ವಿಶ್ವರೂಪಿನ್ ಚರಾಚರ ವಿಶ್ವರೂಪಿನ್. ಶಿವಾಭ್ಯಾಂ ನವಯೌವನಾಭ್ಯಾಂ ಪರಸ್ಪರಾಶ್ಲಿಷ್ಟ ವಬುರ್ಧರಾಭ್ಯಾಂ ನಾಗೇಂದ್ರ ಕನ್ಯಾ ವೃಷಕೇದನಾಭ್ಯಾಂ ನಮೋ ನಮ ಶಂಕರ ಪಾರ್ವತೀಭ್ಯಂ ನಮ ಶಿವಾಭ್ಯಂ ಸರಸೋತ್ಸವಾಭ್ಯಂ ನಮಸ್ಕೃತಾಭೀಷ್ಟವರ ಪ್ರದಾಭ್ಯಂ ನಾರಾಯಣೇನಾರ್ಚಿತ ಪಾದುಕಾಭ್ಯಂ ನಮೋ ನಮ ಶಂಕರ ಪಾರ್ವತೀ ಭ್ಯಾ